जय बिहारी जय राधमाधव, जय बिहारी जय गोपी जनवल्लभ, गिरिवरधारी जय गोपी जनवल्लभ, गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुना तीरवन चारी, यमुना तीरवन चारी, जय राधा माधव, जय बिहारी जय राधा माधव, जय बिहारी जय गोपी जनवल्लभ, गिरिवरधारी जय गोपी जनवल्लभ, गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुना तीरवनचारी, यमुना तीरवनचारी, जय राधा माधव, जय बिहारी जय राधा माधव, जय बिहारी जय गोपी जनवल्लभ, गिरिवरधारी जय गोपी जनवल्लभ, गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुना तीरवनचारी, यमुना तीरवनचारी, यमुना तीरवनचारी, यमुना तीरवनचारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Vrindavana Chandra, Radha Vrindavana Chandra, Radha Jaya Radha Vrindavana Chandra, Radha Vrindavana Chandra, Radha Jaya Jagannatha Balladeva Subhadra Jaya Sudarshana Jaya Jagannatha Balladeva Subhadra Jaya Sudarshana Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Gurudev 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 Jaya Jaya Gurudev Jaya Jaya Gurudev 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 Jaya Jaya Gurudev Nitai Gaur Haribol 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 Nitai Gaur Haribol 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 Nitai Gaur Haribol कीर्तन की श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय श्री गौर निताई भगवान की जय श्रील प्रभुपाद की जय उपस्थित गौर भक्त वृंद की जय उपस्थित गौर भक्त वृंद की जय उपस्थित गौर भक्त वृंद की जय श्री गुरु और गौरांग की जय श्रील प्रभुपाद की जय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिम् यत्कृपातमहं वंदे श्रीगुरो दीनतारिणं हरे कृष्ण सर्व उपस्थित भक्तांस या रविवारीय भगवद्गीता अध्ययन वर्गामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भारवान संघ इस्कॉन तर्फे हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी दर रविवारी 11:30 ते 12:30 या दरम्यान भगवद्गीतेतील एखाद्या श्लोकावरती चर्चा केली जाते. आज आपण भगवद्गीतेच्या 10व्या अध्याय ज्याचं नाव आहे विभूती योग किंवा श्री भगवंतांचे ऐश्वर्य या अध्यायातील 8व्या श्लोकावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. माझ्या पाठून म्हणायचा प्रयत्न करा. अहम सर्वस्य प्रभव मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समान्वितः. अहम सर्वस्य प्रभव मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समान्वितः. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समान्वितः. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समान्वितः. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समान्वितः. शब्दार्थ अहम मी सर्वस्य सर्वांचा मत्त प्रभव उत्पत्तीचे कारण मत्त माझ्यापासून सर्वं सर्व प्रवर्तते उद्भवते इति याप्रमाणे मत्वा जाणून भजन्ते भजतो किंवा भक्ती करतो माम माझी किंवा मला बुधा बुद्धिमान भाव समन्वित अंतकरणपूर्वक किंवा ध्यानपूर्वक. श्लोकार्थ तथा तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी स्वरूपाद द्वारा श्रील प्रभुपाद की. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतकरणपूर्वक मला भजतात. तात्पर्य ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हे ज्याने जाणले आहे तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांचे उत्पत्तीकर्ता कसे असू शकतात हे जाणू शकतो. हे पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवत भक्तीमध्ये निश्चयाने दृढ होतो. मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाष्यांमुळे जो तो कधीच विचलित होऊ शकत नाही. सर्व वेद स्वीकार करतात की श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहे. अथर्व वेदामध्ये गोपाल तापनी उपनिषद म्हटले आहे की यो ब्रह्माणं विदधाती पूर्वं यो वै वेदांश्च गापयती स्म कृष्ण. श्रीकृष्णानेच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यानेच गतकाळात वेदाचा प्रसार केला. नंतर पुन्हा नारायण उपनिषदात सांगितले आहे की अथ पुरुषोह वै नारायणो अकामयत प्रजा सृजयती. त्यानंतर भगवान नारायणही जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली. त्यामध्ये पुढे म्हटले आहे की नारायणात ब्रह्मा जायते, नारायणात प्रजापती प्रजायते, नारायणात इंद्रो जायते, नारायणात दष्टौ वसवो जायन्ते, नारायण ते का दिश रुद्रा जायन्ते, नारायणात द्वादशादित्या. नारायणांपासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. नारायणांपासूनच ब्रह्म प्रजापतींचीही उत्पत्ती झाली. नारायणांपासूनच इंद्र, आठ वसु, अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांचा जन्म झाला आहे. नारायण हे श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहे. त्याच वेदांमध्ये म्हटले आहे की ब्रह्मण्यो देवकी पुत्र, हा देवकी पुत्र कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. नंतर म्हटले आहे की एको वै नारायण आसिन्न ब्रह्मा न ईशानो नापी नाग्नी समो न अग्निसमो नेमे द्यावा पृथ्वी न नक्षत्राणी न सूर्य. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव शिव अग्नि चंद्र नक्षत्रे सूर्य इत्यादी कोणीच नसून केवळ एकमात्र भगवान नारायण होते. महापनिषदातच असेही म्हटले आहे की भगवंतांच्या कपाळातून शंकरांचा जन्म झाला. याप्रमाणे वेद सांगतात की शिव ब्रह्मा आदींचेही निर्माते पुरुषोत्तम भगवान यांचेच पूजन केले जायचे. मोक्षधर्मामध्ये श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की प्रजापतींच रुद्रम च अपिहमेव सुजामि वै तौ ही माम न विजानीतो मम माया विमोहितौ. शिव तथा अन्य प्रजापतींची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे, परंतु ते माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहीत नसते की मीच त्यांचा उत्पत्ती करता आहे. वराहपुराणातही म्हटले आहे की नारायण परो देवस्तस्माद् जातश्च चतुर्मुखा तस्माद् रुद्रो अभवद् देवः स च सर्वज्ञतां गतः. नारायणाचे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, ब्रह्मदेवापासून रुद्राचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण हेच पूर्ण संपूर्ण सृष्टीचे उगमस्थान आहेत आणि त्यांनाच सर्व गोष्टींचे परमकारण असे म्हटले आहे. ते श्रीकृष्ण म्हणतात की सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मीच सर्वांचे उगमस्थान आहे, सर्व काही माझ्या अधीन आहे, माझ्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही परमनियंत्रक नाही. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडून वैदिक प्रमाणानुसार जो श्रीकृष्णांना अशा प्रकारे जाणतो तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो आणि खऱ्या अर्थाने विद्वान बनतो. त्याच्या तुलनेत श्रीकृष्णांना न जाणणारे इतर सर्वजण केवळ मूर्खच होत. केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो. अशा मूर्खांद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्याने गोंधळून जाऊ नये. त्याने भगवद्गीतेवरील सर्व अनधिकृत भाष्य आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजेत आणि निश्चयाने व दृढतेने कृष्णभावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर भगवद्गीतेमधील हा जो श्लोक आहे या श्लोकापासून सुरू होणारे पुढचे चार श्लोक हे अतिशय महत्वपूर्ण श्लोक आहेत. भगवद्गीता भगवंतानी भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धाच्या सुरू होण्याच्या पूर्वी अर्जुनाला सांगितली, ज्ञान दिलं. आणि ते ज्ञान देत असताना भगवान स्वतः श्रीकृष्ण या अध्यायामध्ये त्यांचे जे ऐश्वर आहे त्याचं वर्णन करून सांगतायत. आणि ऐश्वर वर्णन करत असताना हा जो श्लोक आहे, अहम सर्वस्य प्रभव मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वितः. तर असं सांगितलं जातं की ह्या श्लोकापासून सुरू होणारा हा श्लोक आणि पुढचे तीन श्लोक हे चार श्लोक जर एखाद्याला समजले तर त्याला संपूर्ण भगवद्गीता समजल्यासारखे. म्हणून या चार श्लोकांना चतुश्लोकी भगवद्गीता असं म्हटलं जातं. चतुश्लोकी भगवद्गीता की कारण कसं आहे की जे ज्ञान आहे, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण ज्ञानाला वेद म्हटलं जातं. मग त्या वेदांचे पण आता नंतर व्यासदेवांनी चार भाग केले संपूर्ण ज्ञानाचे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद इत्यादी. आणि एवढं सगळं जे आध्यात्मिक साहित्य आहे, सर्व ज्ञान आहे, या ज्ञानाचं जे रस, एक सार आहे, हे सार म्हणजे भगवद्गीता सांगितलेली आहे. जर एखाद्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याला सगळे उपनिषद, पुराण आणि इतिहास आणि वेद हे सगळं वाचन केलं पाहिजे. परंतु ते वाचन करत असताना काय आहे की त्याच्यामधलं जे मुख्य अंग आहे या ज्ञानातलं, ते जर समजलं तर सगळं समजलं. त्यामुळे त्यातला जो महत्वाचा भाग आहे तो महत्वाचा भाग, कारण त्याच्यामध्ये कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, उपासनाकांड आहे, बाकी डे टू डे ऍक्टिव्हिटीज काय आहेत, या सगळ्याचं ज्ञान दिलेलं आहे वेदांमध्ये. परंतु त्यातलं जे महत्व आहे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत, किंवा वेदैश्च सर्वही अहम एव वेद्यो, भगवान सांगतात की वेदाद्वारे काय जाणलं पाहिजे की मला जाणलं पाहिजे, मला म्हणजे भगवंताला जाणलं पाहिजे. तर हे जे ज्ञान आहे या ज्ञानाचं सार काय काढून दिलं, भगवद्गीता. म्हणून एखाद्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याला सगळे वेद वगैरे वाचायचं अवघड आहे ना. आता 4 लाख श्लोक ते पण संस्कृतमध्ये एकेका वेदाचे, इतिहासामध्ये एवढं आहे, उपनिषद आहेत इतकी 108 उपनिषद आहेत, हे सगळं कधी वाचणार. संस्कृत आहे आजकाल, तर संस्कृत बंद करून टाकलं, त्याच्यामुळे संस्कृत आपल्याला समजत नाही. आणि संस्कृत भाषा अशी आहे की ती जर समजून घेतली तर एकेका शब्दाचे अनेक अर्थ बनू शकतात. त्याच्यामुळे योग्य ठिकाणाहून जर संस्कृत नाही शिकलं किंवा ते हे शिकलो नाही तर आपण चुकीचा अर्थ लावू शकतो. म्हणून भगवंतांनी काय केलं की या सगळ्या ज्ञानाचं जे आहे ते सोपं करून दिलं. आणि शंकराचार्य स्तुती करत असताना सांगतात की वेदरूपी गायीचं जे दूध आहे ते दूध कोण काढून देते, भगवान श्रीकृष्ण काढून देतो. ग्वाला आहेत ना ते गवळी काय करतो, गायीचं धार काढतो. आणि धार काढताना काय करतो, तो वासराला पुढे करतो. तसं अर्जुन रूपी वासराला भगवान पुढे करतायत आणि वेदरूपी गायीचं जे दूध आहे किंवा रस सार आहे ते सार भगवान काढून देतात. आणि हे सार म्हणजे ही भगवद्गीता आहे. आणि त्यामुळे ही भगवद्गीता आपण समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता समजली तर सर्व वेदशास्त्र सगळे समजल्यासारखे. पण प्रॉब्लेम असं झालेला आहे की आपल्याला भगवद्गीता संपूर्ण समजायला डिफिकल्ट झालेली आहे ना. सध्याचा या महिन्यामध्ये आपण भगवद्गीता वितरण करतात भक्तजन, आणि भगवद्गीता वितरण केलं जातं, लोक घेतात, परंतु बऱ्याचदा त्यातूनही भगवद्गीता संपूर्ण वाचायला वेळ नसतो. आजकालचं जीवनमान आहे असं झालेलं की कोणती गोष्ट नाहीये असं विचारलं तर एक टाइम सोडलं तर बाकी सगळं आहे म्हणतात लोक. वेळ नाहीये काही करण्यासाठी. मग आता कमी वेळ आहे, या कमी वेळामध्ये एवढ्या सगळ्या ज्ञानाचं जे साराचं सार आहे ते पण भगवंतांनी देऊन ठेवलं आहे ना. कंडेन्स गोळी दिली जाते, शरीरातलं लोह कमी झालं तर एक आयर्नची टॅबलेट दिली जाते, कॅल्शियम कमी झालं तर कॅल्शियमची टॅबलेट दिली, ती घेतली की कॅल्शियम वाढते, लोह वाढते. तसं आपल्याला जे वैदिक ज्ञान आहे ते जर का शॉर्टमध्ये अगदी कमीत कमी वेळात थोडक्यात सांगा म्हणून सांगायला सांगितलं तर काय हे आहे, हे 4 श्लोक आहेत. आणि हे भगवंतांनीच त्यातच दिलेत, त्या ह्याच्यातच त्याचं सार दिलेलं आहे. अहम सर्वस्य प्रभवो, आणि त्याची सुरुवात इथे काय समजून घ्यायचं आहे की अहम सर्वस्य प्रभवो. कोण सांगतं हे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी सर्व प्राकृत आणि सर्वस्व सर्वस्य सांगितले. सर्वस्य म्हणजे सगळ्या गोष्टींचे, सर्वांचा प्रभव हा उत्पत्ती करता आहे. भगवान श्रीकृष्णांपासून सगळ गोष्टींची उत्पत्ती होते असं ते सांगतात. आणि सर्व काही माझ्यापासूनच मत्तस सर्व प्रवर्तते, आणि माझ्यापासून सर्व गोष्टी उत्पन्न होतात. जे काही आहे त्या सगळ्याचे उत्पत्ती करता कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. एवढा साधा संदेश आहे ह्याच्यात. पण आपल्याला हे पटू शकणार नाही, कारण आपण भारतामध्ये बऱ्याचदा लहानपणापासून